नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली असून तो प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅट करात राज्य शासनानं कपात केली असून आता 18%ऐवजी 7% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. कांद्याला प्रतिकिलो 12.35 रुपये हमी भाव देण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 161 अंकांची घसरण झाली आणि तो 75,238 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 46 अंकांची घसरण नोंदवत 23,643 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.